आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान 16व्या शिखर परिषदेअंतर्गत दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांची चर्चा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जिरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. आणि अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था जम्मू इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाइची यांच्याबरोबर वार्षिक शिखर परिषदेमध्ये चर्चा करतील. जपानच्या प्रधानमंत्री ताकाइची यांचं 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल संध्याकाळी नवी दिल्लीत आगमन झालं. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आज त्यांना पारंपरिक लष्करी मानवंदना देण्यात आली. मोदी त्यावेळी उपस्थित होते. जपानी प्रधानमंत्री 16व्या भारत जपान शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी आले आहेत. त्यांच्या या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध बाबींसंदर्भात अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ताकाइची यांचं स्वागत करताना भारत आणि जपान इंडो पॅसिफिक तसंच जागतिक स्तरावर शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी संयुक्तपणे कार्य करत राहतील असा विश्वास व्यक्त केला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशच्या तिरुपती जिल्ह्यात विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जी रामजी कार्डाचं वाटप करण्यात आलं तसंच जी रामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि VBG रामजी योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी राम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे, पहले साल ही विकसित भारत जी राम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
महाराष्ट्रात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्या योजनेतील काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना काल फोनवर बिश्नोई टोळीनं जीवे मारण्याची धमकी दिली. विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. संबंधित सदस्यांच्या संरक्षणाचा आढावा घेण्याचं काम सुरू असून या प्रकरणी पोलीस आयुक्त गरजेनुसार संरक्षण पुरवतील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. यानंतर शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करून सभात्याग केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून 1 वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली. यासाठी जिल्हा भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून 1 महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. विविध साहित्यिकांच्या उत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी नमूद केलं. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबा राय यांचं साहित्य घरोघरी पोहोचवण्यासाठी विभागाने पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या जथ्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवती नगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवला. यावेळी खासदार जुगल किशोर शर्मा यांनी भाविकांना सुरक्षित यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहील. कडक सुरक्षा व्यवस्थेत भाविकांचा पहिला जथ्था आज पहाटे जम्मू इथून रवाना करण्यात आला. काश्मीर खोऱ्यातल्या बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरून ठिकाणी यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उच्च तंत्रज्ञान आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि आरएफआयडी ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. दहशतवादाचं कोणत्याही परिस्थितीत समर्थन केलं जाऊ शकत नाही आणि ही समस्या मुळापासून नष्ट व्हायला हवी या आपल्या ठाम भूमिकेचा भारताने पुनरुच्चार केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी धोरणाच्या 9व्या आढावा बैठकीत संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी हरीश पर्वतनिनी म्हणाले की भारताने अनेक दशकांपासून सीमापार दहशतवादाचा सामना केला आहे. म्हणूनच दहशतवादाच्या सर्व स्वरूपांचा निषेध करण्यावर भारत ठाम आहे. दहशतवाद विरोधी लढ्यात सदस्य राष्ट्रांनी एकत्रितपणे आणि सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन पर्वतनिनी यांनी यावेळी केलं. प्रभावी जागतिक सहकार्यासाठी एक सार्वत्रिक कायदेशीर चौकट आवश्यक असल्याचं सांगत त्यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादावरच्या सर्वसमावेशक कराराचा लवकरात लवकर अवलंब करण्याच्या भारताच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. युक्रेनची राजधानी कीव इथं रशियाच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात 13 जण मरण पावले तर अनेक जण गंभीर जखमी झाले. काल रात्रभर कीवमधून स्फोटाचे आवाज येत होते असं स्थानिक वृत्तसंस्थेनं सांगितलं. गेल्या आठवड्यात युक्रेननं मॉस्कोवर हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तरात काल रशियानं कीववर हल्ले केले. उत्तर प्रदेशात बरेली इथल्या रेल्वे यार्डात महत्वाच्या दुरुस्ती कामासाठी 30 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकडे येणारी बरेली लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस गाडी 11 जुलै ते 3 ऑगस्ट या काळासाठी रद्द करण्यात आली आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल बेल्जियमनं सेनेगलला 3-2 हरवून जोरदार पुनरागमन करत प्रमुख 16 संघांमध्ये स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या एका सामन्यात इंग्लंडनं कांगोला 2-1 हरवलं. अंतिम 16 संघात स्थान मिळवण्यासाठी आता येत्या 6 जुलैला इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान काल इंग्लंडच्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे 5 सामन्यांची ही मालिका 0-0 अशी बरोबरीत आहे. देशाच्या विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या 2 दिवसात कर्नाटक, गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्तीसगड, हिमाचल प्रदेशसह विविध राज्य आणि विदर्भातही पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत जपान 16व्या शिखर परिषदेअंतर्गत दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांची चर्चा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. आणि अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था जम्मू इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.